ಐ ಮಿತ್ರಗಣಾಃ ಸ್ವಾಗತಮಸ್ತು. ಎತಸ್ಯ ರೇಡಿಯೋ ಮಧುಬನಸ್ಯ ಶ್ರವ್ಯಮಂಚೆ ಅಹಂ ಲೀನಾ ಮೆಹಂದಳೆ ಅದ್ಯ ಪುನರಪಿ ಏಕವಾರಂ ಉಪಸ್ಥಿತಾ ಅಸ್ಮಿ. ಪುನರಪಿ ಏಕವಾರಂ ಭವಂತಃ ಶೃಣುವಂತು ಅಸ್ಮಾಕಂ ಪ್ರಿಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಂ ಪಠಾಮಿ ಸಂಸ್ಕೃತಂ ಇತಿ. ಐ ಮಿತ್ರಗಣಾಃ, ಅದ್ಯ ವಯಂ ವೈದಿಕ ಗಣಿತಸ್ಯ ಪಂಚಸೂತ್ರಾಣಿ ಪಠಿಷ್ಯಾಮಃ. ಏತಾನಿ ಸೂತ್ರಾಣಿ ಸಂಖ್ಯಾಯಾಂ ವರ್ಗಸ್ಯ ಗಣನಾಯೈ ಅತೀವ ಉಪಯುಕ್ತಾನಿ ಸಂತಿ. ಕಿಂತು ಏತಾನಿ ಸೂತ್ರಾಣಿ ಸರಳಾನಿ ನ ಸಂತಿ. ಅತಏವ ವಿಶೇಷರೂಪೇಣ ಜ್ಞಾತವ್ಯಾನಿ ಮಂತವ್ಯಾನಿ ಚ. ಆಗಚ್ಛಂತು ಪಠಿಷ್ಯಾಮಃ ಏತಾನಿ ಸೂತ್ರಾಣಿ. ಅರ್ಥಾತ್ ಹೇ ಮಿತ್ರಗಣ್, ಸ್ವಾಗತ್ ಹೇ ರೇಡಿಯೋ ಮಧುಬನ್ ಕೆ ಶ್ರಾವ್ಯ ಮಂಚ ಪರ್. ಮೈ ಲೀನಾ ಮೆಹಂದಳೆ ಉಪಸ್ಥಿತ್ ಹೂ ಔರ್ ಪುನಃ ಏಕ್ ಬಾರ್ ಹಮ್ ಅಪ್ನಾ ಪ್ರಿಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪಠಾಮಿ ಸಂಸ್ಕೃತಂ ಸುನೆಂಗೆ. ಮಿತ್ರಗಣ್, ಆಜ್ ಹಮ್ ವೈದಿಕ ಗಣಿತ ಕೆ ಪಾಂಚ್ ಸೂತ್ರೋ ಕೋ ಪಢೆಂಗೆ. ಇನ್ ಸೂತ್ರೋ ಸೆ ಕಿಸಿ ಭೀ ಸಂಖ್ಯಾ ಕಾ ವರ್ಗ ನಿಕಾಲ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಅತೀವ್ ಸಹಾಯತಾ ಹೋತಿ ಹೇ. ಯೇ ಅತೀವ್ ಉಪಯುಕ್ತ ಹೇ ಯೇ ಪಾಂಚೋ ಸೂತ್ರ. ಕಿಂತು ಯಹ ಸರಲ್ ನಹಿ ಹೇ, ಇಸ್ಲಿಯೆ ಇನ್ಹೇ ವಿಶೇಷ ರೂಪ ಸೆ ಧ್ಯಾನ್ ದೇಕರ್ ಕೆ ಜಾನ್ನಾ ಹೋಗಾ ಔರ್ ಇನ್ಕಾ ಮನನ್ ಭೀ ಕರ್ನಾ ಹೋಗಾ. ತೋ ಆಯ್ಯೆ ಪಢತೆ ಹೇ ಇನ್ ಸೂತ್ರೋ ಕೋ. ಮಿತ್ರಗಣ್, ಹಮಾರಾ ಪಹಲಾ ಸೂತ್ರ ಹೇ ಪ್ರಥಮಂ ಸೂತ್ರಂ ವರ್ತತೆ ಏಕಾಧಿಕೇನ ಪೂರ್ವೇಣ. ಅರ್ಥಾತ್ ಪಹಲಾ ಸೂತ್ರ ಕಹತಾ ಹೇ ಪೂರ್ವ ಕಿ ಸಂಖ್ಯಾ ಕೋ ಉಸಿ ಕೆ ಸಾಥ್ ಏಕ್ ಜೋಡ್ ಕರ್ಕೆ ಗುಣಾಕಾರ ಕರೋ. ತೋ ಮಿತ್ರೋ, ಯಹ ಸೂತ್ರ ಹೇ ಐಸೀ ಸಂಖ್ಯಾ ಕೆ ವರ್ಗ ಕೆ ಲಿಯೆ ಜಿಸ್ಕೆ ಏಕಂ ಸ್ಥಾನ್ ಪರ್ ಪಾಂಚ್ ಹೋ, ಜೈಸೆ ಪಂದ್ರಹ ಪಚೀಸ್ ಪೈತೀಸ್ ಏಕ್ ಸೋ ಪಚಾಸಿ ದೋ ಸೋ ಪಾಂಚ್ ಇತ್ಯಾದಿ. ತೋ ಅಗರ್ ಅಂತ ಮೇ ಪಾಂಚ್ ಹೇ ತೋ ನಿಶ್ಚಯ ಹಿ ಜೋ ಭೀ ಹಮ್ ವರ್ಗ ನಿಕಾಲೆಂಗೆ ಉಸ್ಕೆ ಏಕಂ ಸ್ಥಾನ್ ಔರ್ ದಶಮ ಸ್ಥಾನ್ ಕೆ ಅಂಕ ಹೋಂಗೆ ಪಚೀಸ್. ಲೇಕಿನ್ ಪಚೀಸ್ ಕೆ ಪಹಲೆ ಜಹಾ ಶತಮ್ ಕಾ ಸ್ಥಾನ್ ಆತಾ ಹೇ ವಹಾ ಕ್ಯಾ ಹೋಗಾ, ಯೇ ದೇಖ್ನೆ ವಾಲಿ ಬಾತ್ ಹೇ. ತೋ ಇಸ್ಕೆ ಲಿಯೆ ಪಾಂಚ್ ಕೆ ಪಹಲೆ ಜೋ ಭೀ ಆಂಕಡಾ ಲಿಖಾ ಗಯಾ ಹೇ ಉಸ್ಕೋ ಉಸಿ ಮೇ ಏಕ್ ಮಿಲಾ ಕರ್ಕೆ ದೋನೋ ಕಾ ಗುಣಾಕಾರ ಕರ್ತೆ ಹೇ. ಜೈಸೆ ಅಗರ್ ಹಮಾರಿ ಸಂಖ್ಯಾ ಹೇ ಪೈತೀಸ್, ಪಾಂಚ್ ಕೆ ಪೀಛೆ ಹೇ ತೀನ್, ತೋ ತೀನ್ ಮೇ ಏಕ್ ಮಿಲಾ ಕರ್ಕೆ ಸಂಖ್ಯಾ ಬನಿ ಚಾರ್, ತೋ ತೀನ್ ಔರ್ ಚಾರ್ ಕಾ ಗುಣಾಕಾರ ಕರ್ತೆ ಹೇ, ಯಹ ಗುಣಾಕಾರ ಹುವಾ ಬಾರಹ್ ಔರ್ ಪೈತೀಸ್ ಕಾ ವರ್ಗ ಹೋ ಜಾಯೆಗಾ ಬಾರಹ್ ಸೋ ಪಚ್ಚೀಸ್. ಅಗರ್ ಹಮಾರಿ ಸಂಖ್ಯಾ ಹೇ ಏಕ್ ಸೋ ಪಂದ್ರಹ್, ತೋ ಏಕಂ ಕೆ ಸ್ಥಾನ ಪರ್ ಜೋ ಪಾಂಚ್ ಹೇ ಉಸ್ಕೆ ಲಿಯೆ ತೋ ಹಮ್ ವರ್ಗ ಮೇ ಲಿಖೆಂಗೆ ಪಚ್ಚೀಸ್ ಔರ್ ಪಾಂಚ್ ಕೆ ಪಹಲೆ ಜೋ ಸಂಖ್ಯಾ ಹೇ ಗ್ಯಾರಹ್ ಉಸ್ಮೇ ಏಕ್ ಜೋಡೆಂಗೆ ತೋ ಬಾರಹ್ ಹುವಾ. ತೋ ಗ್ಯಾರಹ್ ಗುಣಾ ಬಾರಹ್ ಹುವೆ ಏಕ್ ಸೋ ಬತ್ತೀಸ್ ಔರ್ ಉಸ್ಕೆ ಆಗೆ ಹಮ್ ಲಿಖೆಂಗೆ ಪಚ್ಚೀಸ್. ತೋ ಹಮಾರಾ ಉತ್ತರ ನಿಕ್ಲಾ ಕಿ ಏಕ್ ಸೋ ಪಂದ್ರಹ ಕಾ ವರ್ಗ ಹುವಾ ಏಕ್ ತೀನ್ ದೋ ದೋ ಪಾಂಚ್, ಅರ್ಥಾತ್ ತೇರಹ್ ಹಜಾರ್ ದೋ ಸೋ ಪಚ್ಚೀಸ್. ಅಬ್ ಅಗ್ಲಾ ಸೂತ್ರ ಹೇ ಅನುರೂಪ್ಯೇಣ, ಅರ್ಥಾತ್ ಅನುರೂಪ ಬನಾಕರ್. ತೋ ಇಸ್ ಸೂತ್ರ ಮೇ ಹಮ್ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ ಕಿ ಕಿಸಿ ಭೀ ಸಂಖ್ಯಾ ಕಾ ವರ್ಗ ನಿಕಾಲ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಉಸೆ ಪಹಲೆ ತೀನ್ ಭಾಗೋ ಮೇ ಬಾಂಟ ದೇತೆ ಹೇ. ಜೋ ಏಕಂ ಕೆ ಸ್ಥಾನ ಪರ್ ಹೇ ವಹ ಏಕ್ ಖಂಡ ಹೋ ಗಯಾ. ಅಬ್ ದೂಸರೆ ಖಂಡ ಕೆ ಲಿಯೆ ಹಮಾರಿ ಸಂಖ್ಯಾ ಕೆ ಜೋ ದೋ ಅಂಕ ಹೇ ಉನ್ಕೆ ಗುಣಾಕಾರ ಕೋ ರಖ ಲೇತೆ ಹೇ ಔರ್ ಫಿರ್ ಹಮ್ ಉಸ್ಕಾ ದುಗುನಾ ಭೀ ಕರ್ ಲೇತೆ ಹೇ. ಔರ್ ಜೋ ದಹಾಯಿ ಕಾ ಅಂಕ ಹೇ ವಹ ತೀಸರಾ ಖಂಡ ಹೋ ಗಯಾ. ತೋ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಹಮ್ ಪಹಲೆ ಅಪ್ನೆ ಗಣಿತ ಕೋ ಅಪ್ನೆ ಅನುರೂಪ ಬನಾ ಲೇತೆ ಹೇ. ಅಗರ್ ಹಮೇ ವರ್ಗ ನಿಕಾಲ್ನಾ ಹೇ ಛಿಯಾಲೀಸ್ ಕಾ, ತೋ ಛಿಯಾಲೀಸ್ ಮೇ ದೋ ಆಂಕಡೆ ಹೇ ಚಾರ್ ಔರ್ ಛೇ, ತೋ ಏಕಂ ಕೆ ಲಿಯೆ ಹೇ ಛೇ, ತೋ ಪಹಲೆ ಹಮ್ ಉಸ್ಕಾ ವರ್ಗ ಮನ್ ಮೇ ರಖೆಂಗೆ ಛತ್ತೀಸ್ ಔರ್ ಛತ್ತೀಸ್ ಮೇ ಭೀ ಲಿಖನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಛೇ ಔರ್ ತೀನ್ ಜೊ ಹೇ ವಹ ಹಮ್ ಹಾಥ್ ಮೇ ರಖೆಂಗೆ ಅಗ್ಲಿ ಸಂಖ್ಯಾ ಮೇ ಜೋಡ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ. ಹಮಾರಿ ಸಂಖ್ಯಾ ಹೇ ಛಿಯಾಲೀಸ್, ತೋ ಹಮಾರಾ ದೂಸರಾ ಖಂಡ ಹೋ ಗಯಾ ಚೌವೀಸ್ ಔರ್ ಫಿರ್ ಹಮ್ ಉಸ್ಕಾ ದುಗುನಾ ಭೀ ಕರ್ ಲೇತೆ ಹೇ. ಚೌವೀಸ್ ಕಾ ದುಗುನಾ ಅಡತಾಲೀಸ್, ಉಸ್ಮೇ ಯೇ ತೀನ್ ಮಿಲಾ ದಿಯೆ ತೋ ಹುವೆ ಇಕ್ಕಾವನ್, ಉಸ್ಕೆ ಏಕ್ ಕೋ ಲಿಖ ಲಿಯಾ ಔರ್ ಪಾಂಚ್ ಕೋ ಹಾಥ್ ಮೇ ರಖ ಲಿಯಾ. ಫಿರ್ ತೀಸರೆ ಖಂಡ ಕಾ ವರ್ಗ ಅರ್ಥಾತ್ ಚಾರ್ ಕಾ ವರ್ಗ ಯೇ ಹುವಾ ಸೋಲಹ್, ಉಸ್ಮೇ ಪಾಂಚ್ ಜೋಡ್ ದಿಯೆ ತೋ ಹುವೆ ಇಕ್ಕೀಸ್. ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಹಮಾರಾ ಉತ್ತರ ನಿಕ್ಲಾ ಕಿ ಛಿಯಾಲೀಸ್ ಕಾ ವರ್ಗ ದೋ ಏಕ್ ಏಕ್ ಛೇ, ಅರ್ಥಾತ್ ದೋ ಹಜಾರ್ ಏಕ್ ಸೋ ಸೋಲಹ್. ಐಸೆ ಹಿ ಅಗರ್ ತೀನ್ ಅಂಕೋ ವಾಲಿ ಸಂಖ್ಯಾ ಹೋ ಲೇಕಿನ್ ಉಸ್ಕೆ दहम और शतम स्थान के अंकों से बनने वाला जो तीसरा खंड होता है उसका वर्ग अगर हमने पहले से याद किया हुआ है, जैसे मुझे याद है कि 12 का वर्ग 144 होता है या 13 का वर्ग 169 होता है, तो उस हालत में भी हम ऐसी तीन अंकों वाली संख्या का वर्ग इसी अनुरूपेण सूत्र की सहायता से निकाल सकते हैं। मित्रों, अब तीसरा सूत्र देखते हैं जो है निखिलम या आधार उपाधार, या इसका दूसरा नाम है यावदूनम तावदूनम कृत्य वर्गम च योजयेत, अर्थात 10, 100, 1000, 10,000 इत्यादि संख्याओं के बिल्कुल पास वाली अगर कोई संख्या हो तो इसका वर्ग निकालने के लिए ये बड़ा सरल उपाय बताया गया है इस सूत्र में। जैसे अगर मान लो कि हमारी संख्या है 102 जो कि 100 के पास है, तो यावद ऊनम 100 से जितना कम है उसे पहले देखो, तो यहाँ हम 100 से अधिक हैं, तो कितना अधिक है, तो 2 से अधिक है। अगर हम 98 लेंगे तो हम कहेंगे 2 से कम है, तो जो यह अंतर आता है 100 के साथ उसे हम कहते हैं विचलन, मतलब 100 से उतना हट करके है। तो अगर 102 का वर्ग निकालना है तो हम देखेंगे कि विचलन कितना है, विचलन है 2, उसका वर्ग ले लेंगे 4, लेकिन हम इसे 0,4 लिखते हैं क्योंकि हमारा आधार 100 है, अर्थात उसमें 1 के ऊपर 2 शून्य है, तो विचलन का वर्ग भी हमें 2 अंकों वाला मिलना चाहिए। फिर यही विचलन जो है ये पहले मूल संख्या में जोड़ देंगे, तो मूल संख्या हमारी थी 102, तो अब जोड़ हो गया 104। इसके आगे हमने वही 0,4 लिख दिए, तो इस प्रकार 102 का वर्ग हुआ 10,404, अर्थात 10,404। तो ये हो गया वर्ग 102 का। और इसी की जगह अगर हमारी संख्या होती 98, जहाँ विचलन फिर भी 2 ही है, लेकिन यह 2 जो है यह ऊन है, अर्थात 100 से कम है, इसके पीछे हम घटाने का चिन्ह लगाते हैं, तो 98 में से ये 2 हम और घटा देंगे तो नई संख्या बनी 96, और उसके आगे विचलन जो था 2 उसका वर्ग हुआ 0,4, वो हम 96 के आगे लिख देंगे इकाई के स्थान पर। इस प्रकार 98 का वर्ग हुआ 9,604, अर्थात 9,604। तो ये हो गया 98 का वर्ग। इस प्रकार निखिलम सूत्र के आधार से हम वर्ग निकालते हैं। मित्रों, 2 सूत्र हमारे और बचते हैं। एक है ऊर्ध्व तिर्यक आधारित द्वंद्व योग विधि, अर्थात गणित का गुणाकार का एक सर्वसाधारण हर तरह के गुणाकार में उपयुक्त होने वाला सूत्र है जिसका नाम है ऊर्ध्व तिर्यक सूत्र। इसके विषय में हम अगले सप्ताह में पढ़ेंगे, लेकिन इसी ऊर्ध्व तिर्यक सूत्र की एक छोटी विशेषता होगी अगर हम गुणाकार की जगह वर्ग कर रहे हैं, एक ही संख्या का गुणाकार कर रहे हैं, तो वहाँ पर हम ऊर्ध्व तिर्यक सूत्र का लंबा गुणाकार करने से बच जाते हैं, उसी में हम द्वंद्व योग विधि लगा करके वर्ग आसानी से निकाल सकते हैं। और पांचवा सूत्र है संकलन व्यवकलन, अर्थात संकलन और व्यवकलन करने की विधि। यह विधि हालांकि वैदिक गणित में नहीं है, यह विधि भास्कराचार्य जो हमारे देश के बहुत प्रमुख गणितज्ञ हुआ करते थे, उनकी जो पुस्तक है बीज गणित, इस बीज गणित में उन्होंने संकलन व्यवकलनाभ्याम इस तरह से एक सूत्र बताया है, लेकिन यह सूत्र भी करीब करीब निखिलम सूत्र के ही समान है। और निखिलम सूत्र की विशेषता एक और है कि अगर हमारी संख्या 1, 10, 100 अर्थात 10 के घातों के आसपास ना भी हो, लेकिन किसी ऐसी संख्या के आसपास हो जिसमें 10 से भाग लग सकता है, जैसे 80 के आसपास की संख्या हुई 83, 60 के आसपास की एक संख्या हम ले सकते हैं 58, 70 के आसपास की कोई संख्या ले ली 72, तो उन संख्याओं का भी वर्ग हम इसी निखिलम की पद्धति से निकालते हैं। बस उसमें केवल अंतर इतना करना पड़ता है कि जो हमारे विचलन को जोड़ लेने के बाद जो नई संख्या बनेगी उसमें उस संख्या से हमें गुणाकार करना पड़ेगा जो 10 के भाग से बनती थी, अर्थात अगर हम 83 का वर्ग करने लगे तो जो अंतिम संख्या है 3 उसके लिए वर्ग हो गया 9, और हमारा विचलन है 3, तो मूल संख्या 83 और 83 अधिक 3 अर्थात 86। इस 86 में हम पहले 8 से गुणा करेंगे और वह जो संख्या बनी उसके आगे हम 9 लगा देंगे, तो इस प्रकार जो हमारी नई संख्या बनी वह हो गया 83 का वर्ग। और हम करके देख सकते हैं कि 83 का वर्ग इस प्रकार की पद्धति से वही निकलेगा जो हमारी सामान्य पद्धति से निकलेगा, अर्थात 6889 अर्थात 6889। तो ये भी हम करके देख लेंगे। तो मित्रों, आज हमने पठामी संस्कृतम के माध्यम से संस्कृत पढ़ते हुए साथ साथ वैदिक गणित भी थोड़ा सा पढ़ लिया। थोड़ा कठिन तो लगेगा क्योंकि यह गणित है, लेकिन इसका भी आनंद हम उठा सकते हैं। आज हम अपना कार्यक्रम यहाँ समाप्त करते हैं। तुम सुनते रहो पठामी संस्कृतम, सुनते रहो रेडियो मधुबन, मुस्कुराते रहो। हम फिर मिलेंगे। नमस्कार।